नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. येवपी सणांचो हंगाम देशी उत्पादनांनी मनोवचो आनी वोकल फॉर लोकल मंत्र आपणावचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान मारला. गोंयकारांच्या फुडले पिळगेचो विचार करूनच सरकारी नोकरे खातीर कोंकणी भाशेची सक्ती आपणे केल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. थळाव्या लोकांच्या विरोधाक लागून सरकारान कोडारचो नियोजित आयआयटी प्रकल्प रद्द केला अशी माहिती थळावे आमदार आनी उदकास्रोत मंत्री सुभाष शिरोडकार हांणी दिल्या. रस्त्यार हेडपी आनी घरगुती सुण्यांचे निर्बिजीकरण करून तांकां रॅबीज दुयेंसाची लस दिवपाची फोंडें नगरपालिकेची मोहीम फाल्यां सावन सुरू जातली. ही मोहीम 31 ऑक्टोबर मेरेन चलतली. आतां पुराय खबरो. येवपी सणांचो हंगाम देशी उत्पादनांनी मनोवचो आनी वोकल फॉर लोकल मंत्र आपणावचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज मारला. आकाशवाणीचेर आपले मन की बात कार्यावळींत आपले विचार सांगतना मोदी हांणी सांगले की फुडल्या दिसांनी महोत्सव एका फाटल्यान एक येत आसात आनी जीएसटी बचत महोत्सवूय चालू आसा. लोकांनी देशांत तयार केल्लीं उत्पादनां विकतीं घेवपाचो संकल्प करचो असो उलो तांणी हे वेळार मारलो. महात्मा गांधी सदांच स्वदेशी आपणावपाचेर भर दिताले आनी तातूंत खादी ही सगळ्यांत म्हत्वाची अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. 2 ऑक्टोबराक खादीची उत्पादनां विकती घेवन सोशल मिडियाचेर वोकल फॉर लोकल ह्या हॅशटॅगान शेअर करपाक प्रधानमंत्री मोदी हांणी उलो मारला. नविका सागर परिक्रमा वेळार 8 महिने दर्यांत रावपी भारतीय नौदलाच्या 2 धाडसी अधिकाऱ्यांच्या पराक्रमांचेर प्रधानमंत्र्यांनी भर दिलो. आयच्या मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्र्यांनी लेफ्टनंट कमांडर दिलना आनी लेफ्टनंट कमांडर रुपा हांचे कडेन संवाद सादलो. तांणी दाखयल्ले अथांग धैर्य आयकून आपूण खूप खोशी जालां अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें. तांचे कश्ट, यश आनी कामगिरी देशांतल्या तरणाट्यांक खास करून चलयांक प्रेरणा दितली असोय विश्वास तांणी हे वेळार उक्तायलो. मन की बात ह्या 126व्या भागाक आयज स्वातंत्र्य सेनानी भगत सिंग आनी गायिका लता मंगेशकर हांची जल्मदीस आशिल्ल्यान खाशेले म्हत्व आसा अशें प्रधानमंत्र्यांनी सांगलें. लता मंगेशकराक श्रद्धांजली ओंपतना प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळां तिची गितां मनशाच्यो भावना उक्तायतात आनी तिच्या देशभक्तीची गितां लोकांक खूब प्रेरणा दितात. सेवा आनी सुशासन म्हळ्यार लोकसेवा आनी सुशासन ह्या मंत्रान मार्गदर्शन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखालचें सरकार परिवर्तन आनी उदरगत घडोवन हाडपा खातीर यत्न करता. नरेंद्र मोदी सरकारान प्रधानमंत्री जनधन येवजणेवरवी अर्थीक समावेश कसो फुडें व्हेला, लाखांनी घरांक बँकींग बचत आनी स्वाभिमान कसो मेळोवन दिला ताची ही आसा माहिती.
फाटल्या दशकात आर्थिक समावेश हो भारताचो विकास कथेचो आधारस्तंभ आसा आनी नरेंद्र मोदी सरकारा खातीर तो सर्वोच्च प्राधान्याचो विषय. खरे तर प्रधानमंत्री जनधन येवजण PMJDY ही 2014 वर्सा प्रधानमंत्री पद स्विकारल्या उपरांत प्रधानमंत्री मोदींच्या सुरुवातींच्या मुखेल उपक्रमापैकी एक आशिल्ली. ती फक्त बँक खाती उघडपात बद्दलच ना तर सक्षमीकरणाचे एक महत्वाचे साधन असा.
जनधन अकाउंट जब खोले गए ना वो सिर्फ बैंक का अकाउंट था ऐसा नहीं है. उसे एक स्वाभिमान मिला था कि बैंक के दरवाजे मेरे लिए भी खुलते हैं, मैं भी बैंक के दरवाजे में जाकर के टेबल पे हाथ रख करके बात कर सकता हूँ. ये विश्वास हमने जगाया है.
56 कोटी परस चढ जनधन खात्यासहित ही योजना जगातली सगळ्यात व्हड आर्थिक समावेशकता उपक्रम झाल्या. या यशाक अधिक अर्थपूर्ण करपी गोष्ट म्हणजे ताची समावेशकता. 67% खाती ग्रामीण आणि निमशारी भागात असतात आणि 56% खाती बायलांकडे असतात. प्रधानमंत्री जनधन योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव सांगले.
पहिले जो है अकाउंट नहीं था, बहुत दिक्कतें थी किसानों को. अब जब से जो है जनधन योजना चली है इसमें खाता खुल रहे हैं.
पहले सरकार में कोई नहीं फायदा था, लेकिन अब जब से मोदी जी सरकार हुई है तब से तो बहुत फायदा मिला है.
प्रत्येक घरा खातीर सार्वत्रिक बँकिंग सुविधा प्रदान करपाचे ध्येय थेट लाभ हस्तांतरणाचो बुनियाद झाला आणि डिजिटल अर्थव्यवस्थेक चालना दिवपाक एक उत्प्रेरक बनला. कल्याणकारी वितरणातली गळती पैस करून हाका लागून जवळजवळ 3.5 लाख कोटी रुपया वाचपाक मदत झाल्या. प्रधानमंत्री जनधन येवजण आज जीण बदलता, विकासाचे फायदे समाजाच्या प्रत्येक घटका मेरेन पावतले हाची खात्री करता, समतापूर्ण आणि सक्षम भारताची निर्मिती करता.
गोंय आणि गोंयकारपण टिकवून दौरपा खातीर मुखेलमंत्री म्हणून आपण कटिबद्ध असा. गोयकाराच्या फुडले पिळगेचो विचार करून सरकारी नोकरी खातीर कोंकणी भाषेची सक्ती आपण केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर सावंत हांणी दिली. साखळी कोंकणी सेवा केंद्राच्या 39 भांगरा पदकां आनी इनामां वाटप सुवाळ्यांत ते मुखेल सोयऱ्या ह्या नात्यान उलयताले. मुखेलमंत्र्यांचे वस्तुकी 10वी आनी 12वी तशेंच पदवी परिक्षेंत कोंकणी विशयांत चड गूण घेतिल्ल्या विद्यार्थ्यांचो भोवमान जालो. हेच कार्यावळींत साहित्यीक तशेंच नाटककार जुलू गांवकार हांचो मुखेलमंत्र्यांचे वस्तुकी सत्कार जालो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
थळाव्या लोकांच्या विरोधाक लागून सरकारान कोडारचो नियोजित आयआयटी प्रकल्प रद्द केला अशी माहिती आयज थळावे आमदार आनी उदका स्रोत मंत्री सुभाष शिरोडकार हांणी दिल्या. पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिषदेंत आयज तांणी ही माहिती दिली. आकाशवाणी खबरां विभागान आयकुप्यां खातीर सेवा पर्व ही खाशेली मालिका सुरू केल्या. हे माळेंत आतां आमी आयकुया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या सरकारान प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या माध्यमांतल्यान देशांतल्या शेतकारांक कशें सक्षम केल्यात ते हो आसा त्या विशींचो एक नियाळ.
भारत हो शेकड्यान शेकडो शेती प्रधान देश आसा आनी आजूय देशातल्या लोकसंख्येचो एक व्हड भाग ताच्या उपजीविके खातीर शेतीर अवलंबून आसा. पूण आपल्या धान्याच्या कोठारात धान्य भरपी शेतकारांक खुबदां खुबशा आव्हानांक फुडो करचो पडटा. तांच्या संघर्षांक समजून घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान येवजणेची घोषणा करून मदतीचो हात मुखार केलो. 24 फेब्रुवारी 2019 वर्षा उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर हांगा या योजनेचे उक्तावण करताना प्रधानमंत्री मोदी हांणी म्हळे,
अब किसानों को बीज खरीदने के लिए, खाद खरीदने के लिए, दवा खरीदने के लिए, बिजली का बिल भरने के लिए, खेती से जुड़ी ऐसी अनेक जरूरतों के लिए परेशान नहीं होना होगा. केंद्र सरकार हर साल जो 6000 रुपये सीधे आपके बैंक खाते में ट्रांसफर करेगी.
पीएम किसान योजना ही देशातली सगळ्यात वड कल्याणकारी उपक्रमापैकी एक. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांक दर 4 महिन्यांनी 2000 रुपया थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतात. 6000 रुपयांच्या या वर्सुकी मजतीक लागून शेतकऱ्यांक वड थागाय मेळ्ळा, जाका लागून तांचो भार कमी झाला. या योजनेच्या परिवर्तनकारी परिणामांचेर उलयतना राष्ट्रीय शेती अर्थशास्त्र आणि धोरण संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉक्टर खेमचंद हांणी सांगले,
90% किसान अभी छोटे और सीमांत किसान है, तो निश्चित रूप से जो छोटी छोटी कैश की रिक्वायरमेंट है, बीज लाना है, छोटा खाद लाना है, दवाई लानी है, उनकी जरूरतें पूरी हो जाती है और किसी के पास उनको उधार लेने की जरूरत नहीं है.
आता मेरेन पीएम किसान योजने अंतर्गत 21 हप्त्यामधी 3,90,000 कोटी रुपया परस चल रुपया थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केल्यात.
हम काश्तकारों को बहुत बढ़िया फायदा मिल रहा है, जैसे समय पर हम दवाई लाएंगे, समय के ऊपर हम निराई गुड़ाई का जो पैसा खर्च होगा वो मिलेगा हमको, और जो भी फर्टिलाइजर लाएंगे उससे हमारे को बहुत बेनिफिट मिलेगा, और माननीय प्रधानमंत्री जी ने जो ये हमारे को सम्मान के रूप में दिया उसके लिए हम उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहेंगे.
पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांच्या जिणेचेर पाऊस घालपी ढगा सारखी असा, ती त्यांना सोनेरी पीक घेऊन मदत करता आणि त्यांच्या कष्टान दिशाक अन्न देता.
रस्त्यार हिडपी आणि घरगुती सुण्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना रॅबीज दुयेंसाची लस दिवपाची फोंडे नगरपालिकेची मोहीम फाल्यां म्हळ्यार 29 सप्टेंबरा सावन सुरू जातली. ही मोहीम 31 ऑक्टोबर मेरेन चलतली. हे मोहिमेचे आणि शिबिराचे उक्तावण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी जातले. ही मोहीम वर्ल्ड वायड पशुवैजकी सेवा आणि मिशन रॅबीज हांच्या सहकार्यान चालीक लायतले. खेळात 44वे गोल्ड सिल्वर गोयटेकरण फुटबॉल सर्तींत साजुजेदी आरियल क्लबान वेर्णेच्या युनायटेड क्लबाक टाय ब्रेकरावरवी 6-8, 3 गोलांनी हारोवन सर्तीचे फायनलींत पावल दवरला. आयज पणजे वेधशाळेन नोंद केला ते प्रमाण पणजे चडांत चड तापमान 26.4 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 23.4 अंश सेल्सियस आशिल्लें, जाल्यार मुरगांवांत चडांत चड 27.6 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 23.4 अंश सेल्सियस तापमान नोंद जालां. फुडल्या 5 दिसांत राज्यांत चडांत चड वा मध्यम स्वरुपाचो पावस पडपाची शक्यताय आसा. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. येवपी सणांचो हंगाम देशी उत्पादनांनी मनोवचो आनी वोकल फॉर लोकल मंत्र आपणावचो असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींतल्यान मारला. गोंयकारांच्या फुडल्या पिळगेचो विचार करूनच सरकारी नोकरे खातीर कोंकणी भाशेची सक्ती आपणे केल्या अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगलां. थळाव्या लोकांच्या विरोधाक लागून सरकारान कोडाळचो नियोजीत आयआयटी प्रकल्प रद्द केला अशी माहिती थळावे आमदार आनी उदका स्रोत मंत्री सुभाष शिरोडकर हांणी दिल्या. रस्त्यार हेडपी आनी घरगुती सुण्यांचे निर्बिजीकरण करून तांकां रॅबीज दुयेंसाची लस दिवपाची फोंडे नगरपालिकेची मोहीम फाल्यां सावन सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.